नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीकदरा नाईक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन राज्याचे उदरगती विशीं चर्चा केली. भारत देश रोखडोच विश्वगुरु पांवड्यार पावतलो, तशेंच आमच्या देशाचो नंबर गिरेस्त देशांच्या वळेरेंत लागतलो अशें मत राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी उक्तायलां. गोंय सायबर सुरक्षीत जावपा खातीर पुलीस प्रशासन, प्रसार माध्यमां तशेंच हेर भागधारकांनी चडांत चड जागृताय करप गरजेचें आशिल्ल्याचें मत पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी उक्तायलां. नवी दिल्लींत 26 जानेवारी 2025 दिसा कर्तव्य पथार प्रजासत्ताक दीस संचलनाच्या सांस्कृतीक मिरवणुकेंत गोंयचो चित्ररथ प्रदर्शीत करतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन राज्याचे उदरगती विशीं चर्चा केली. गोंय सरकाराच्या विविध उपक्रमांची माहिती दितना राज्याचे उदरगती विशीं प्रधानमंत्र्यांचे मोलादीक मार्गदर्शन घेतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ट्विटा वरवीं दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवचे पयली मुखेलमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांची भेट घेतली. बुधवारा दिल्लीक गेल्ले मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आयज बिरेस्तारा रातचे राज्यात परततले अशी माहिती गोपांनी दिल्या. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांचे भेटी वेळार भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक लेगीत हाजीर आशिल्ले. गोंयचे उदरगती खातीर केंद्राच्या फाटबळा विशीं हांवें पंतप्रधानांचे उपकार मानले. फुडाराक उदरगतीची गती वाडोवपा खातीर प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शनूय घेतले अशी माहिती दोतोर प्रमोद सावंत हांणी ट्विटा वरवीं दिल्या. संघटना घटमूट करपा वांगडा संघटन परवा विशीं राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांचे कडेन चर्चा जाली. बुधवारा मुखेलमंत्र्यांनी दिल्लींत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आनी केंद्रीय पर्यावरण आनी वनमंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेवन विविध विशयांचेर चर्चा केली. पणजे अधिवेशन केंद्रात थर्ड डेस्टिनेशन गोवा एट 2025 ह्या टॅगलायना खाला नया भारत ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ह्या विशयाचेर आशिल्ल्या प्रदर्शनाचे खासदार सदानंद तानावडे आनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तावण केले. सरकारी खात्याकडल्यान जावपी बरी कामां लोकां मुखार हाडपा खातीर हो प्रदर्शन घडोवन हाडला अशें उक्तावण अधिवेशनांत उलयतना खासदार सदानंद शेट तानावडे हांणी सांगले. भारत देश रोखडोच विश्वगुरु पांवड्यार पावतलो, तशेंच श्रीमंत देशांच्या वळेरेंत लेगीत आमच्या देशाचो नंबर लागतलो अशें राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी सांगला. दत्ता भिकाजी नायक हांच्या विचार विमर्श ह्या पुस्तकाच्या लोकार्पण सुवाळ्यात ते उलयतले. ह्या सुवाळ्याक भूषण भावे पुस्तकाचे लेखक दत्ता भिकाजी नायक हांचीच ह्या वेळार उलोवपां जाली. काल सांजे राजभवनाचेर ह्या पुस्तकाचो लोकार्पण सुवाळो जालो. हें पुस्तक आतां लोकार्पीत जालां आनी आता ते खऱ्या अर्थान लोकांक अभ्यासा खातीर उपचारीकपणान उपलब्ध जाता अशें राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी सांगलें.
दत्ता बी नायक हिज एफर्ट इज कॉन्ट्रिब्यूशन टू द नेशन एज ए होल एंड विद इन शॉर्ट टाइम अवर कंट्री विल अगेन बिकम द विश्वगुरु नॉट टू कॉन्कर एनी कंट्री एक्सप्लॉइट एनी कंट्री नॉट टू कैप्चर the rights of the other people we will be able to go come to the position of a rich nation and for that purpose I am requesting all of us should endeavor more.
दक्षिण गोंय जिल्लोधिकाऱ्यान एका आदेशावरवी दक्षिण गोंय वाठारातल्या सगळ्या हॉटेलांचे मालक, व्यवस्थापक, लॉजिंग बोर्डिंग, खासगी गेस्ट हाऊसिंग, पेईंग गेस्ट हाऊसेस, घर इमारत, फ्लॅट मालक, तात्पुरती निवासाची व्यवस्था करपी घरमालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्या कडेन येवपी गिरायकाची वळख पटोवपा खातीर गिरायका कडल्यान मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट ह्या सारकिल्ल्या वळखपत्राची मागणी करपाक सांगला. वळख पटल्या बगर गिरायकांक आपल्या हॉटेलांत वा घराक रावपाक दिवचे न्हय अशेंय तांणी कळीत केलां. तशेंच मालकांनी आनी आपली गिरायकां आनी भाडेकारांची माहिती पुलीस खात्यान तयार केल्ल्या पथीक ह्या सॉफ्टवेअरांत नोंद करपाक जाय. भाडेकारांची माहिती लागींच्या पुलीस स्टेशनार दिवपाची गरज आसा. मालकांनी आपली गिरायकां आनी भाडेकारांची माहिती सांबाळून दवरची आनी गरज आसता तेन्ना ती माहिती पुलीस यंत्रणेक उपलब्ध करून दिवची अशें कळीत केलां. तशेंच दक्षिण गोंयांतल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या मुखेल्यांक आनी एटीएमांक सुरक्षा रक्षक नेमपाक आनी सीसीटीव्ही कॅमेरा लावपाचोय आदेश दिला. उदक हवा कायद्याखाला आस्थापना चलोवपाक परवानगी दिवपाक आनी परवान्यांचे नूतनीकरण करपा खातीर गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळान फाल्यां 24 जानेवारीक सांजेची 2:30 ते 6 वरां मेरेन दक्षिण गोंयांत जिल्लोधिकारी इमारतीत विशेष शिबीर आयोजीत केलां. आस्थापनांच्या मालकांनी सगळे आवश्यक दाखले घेऊन येऊचे आणि अर्ज सादर करपाक ह्या सुविधेचा लाभ घेऊचो असे गोय माहिती आणि प्रसारण खात्यान कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
वेव्स
हातून तुमका विनामूल्य मेळटात
मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
तर करात बेगोबेग डाउनलोड
वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
वेव्स.
परतून एक फावट योकार. कृषी भौतिकतेच्या वापरावरवी शेतीचे रुपांतरण करपा खातीर तंत्रीक नवनिर्माण विशी 2 दिसांच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उक्तावण आयज कुमारजुंव्या मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाय हांणी केले. फळदेसाय हांणी कृषी संशोधनातल्या वावराची आणि हाजीर आशिल्ल्या शास्त्रज्ञांची ह्या वेळार तोखणाय केली. गोंयासारख्या दर्यादेगेवेल्या वाठारांत जाचे भौगोलिक क्षेत्रफळ 10% असा तो वाठार लागी 16% लोकसंख्या आणि 20% पशुधनाक आधार करता. हे कार्यावळीक ICAR संचालक परवीन कुमार, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय शेतकी विद्यापीठाचे कुलगुरू AK सिंग, इंडियन सोसायटी ऑफ एग्रो फिजिक्सचे अध्यक्ष डॉ YS शिवाय, ISAP सचिव डॉ प्रगती मैती आणि डॉ गोपाल महाजन हजर आशिले. या संदर्भात उलयताना इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्चचे उपमहासंचालक SK चौधरी हांणी उलयताना सांगले की
गोवा के लिए खास तौर से एक एडवांटेज ये होगा कि यहां एक स्पेशल सेशन होगा जो कोस्टल एग्रीकल्चर के होगा, जिसके तहत कोस्टल एग्रीकल्चर के लिए क्या टेक्नोलॉजी हो सकती है वो सारी उभर करके आएगी. और गोवा जैसे राज्य जो तटीय क्षेत्र में स्थित है, केवल गोवा ही नहीं बल्कि और भी जितने राज्य हैं जो तटीय क्षेत्र में हैं उनके लिए सबके लिए वो उपयोगी होगा.
गोय सरकार, कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो पणजे हांच्या वतीन गोय राज्य सांस्कृतिक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था, गोय राज्य उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयीन पुरस्कार 2024-2025 वर्षाचो पुरस्कार भेटवण सोहळो बुधवारा 25 जानेवारीक सांजेच्या 4:30 वरांचेर दिनानाथ मंगेशकर सभागर कला अकादमी कांपाल पणजे गोय हांगा जातलो. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हजर असतले, तर खाशेले सोयरे म्हणून नामनेचे चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे हजर रावतले. गोय सायबर सुरक्षित जावपा खातीर पुलीस प्रशासन, प्रसार माध्यमां तशेंच हेर भागधारकांनी चडांत चड जागृताय करप गरजेचे आशिल्ल्याचें मत पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी उक्तायलां. बुधवारा गोय श्रमिक पत्रकार संघटने वतीन आयोजित सायबर सुरक्षा कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार पुलीस उपमहानिरीक्षक अजय शर्मा, वर्षा शर्मा, पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पुलीस निरीक्षक दीपक पेडणेकार हजर आशिल्ले. आलोक कुमार हांणी सांगले की फाटल्या कांय वर्सांत गोंयांत सायबर गुन्हे वाडत आसात. सायबर गुन्ह्यांवरवी पुराय देशांत वर्साक 25,000 कोटी रुपयांची फटवणूक जाता. गोंयांत अशा गुन्ह्यांवरवी दिसाक सादारणपणान लाखांनी रुपयांची फटवणूक जायत आसा. पुलीस प्रशासन अशे गुन्हे आटोवपा खातीर यत्न करीत आसा. हे खातीर आमी फाटल्या 6 महिन्यांत खात्याखाला विशेष यत्न सुरू केल्यात. प्रसार माध्यमां आणि हेर भागधारकांनी लेगीत असे यत्न करचे. तांणी सांगले की सायबर गुन्हे कशे जातात, फटवणूक कशी करतात, हे कशे कळचे, हे कशे टाळचे, कागाळ खंय करची, हे विशीची माहिती गोंयातल्या निमण्या नागरिकां मेरेन पावोवपाची आमची मोख आसा. गोंय पुलिसा कडल्यान हे विशी समाज माध्यमां वा हेर माध्यमांतल्यान जागृताय मोहीम करतात. गोंयातल्या प्रसार माध्यमांनी हे खातीर गोंय पुलिसांकडेन वचून एकठांय काम करूंक जाय. अशें जायत जाल्यार हे वर्स सोंपता म्हणसर सायबर सुरक्षीत गोंय ही मोख साध्य करपाक मेळटली. नवी दिल्ली 26 जानेवारी 2025 दिसा कर्तव्य पथार प्रजासत्ताक दिन संचलनाच्या सांस्कृतीक मिरवणुकीत गोंयचो चित्ररथ प्रदर्शित करतले. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन राज्याचे उदरगतीविशी चर्चा केली. भारत देश रोखडोच विश्वगुरु पावण्यार पावतलो तशेंच आमच्या देशाचो नंबर गिरेस्त देशांच्या वळेरेंत लागतलो अशें मत राज्यपाल PS श्रीधरन पिल्लय हांणी उक्तायलां. गोंय सायबर सुरक्षीत करपा खातीर पुलीस प्रशासन, प्रसार माध्यमां तशेंच हेर भागधारकांनी चडांत चड जागृताय करप गरजेचें आशिल्ल्याचें मत पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी उक्तायलां. नवी दिल्ली 26 जानेवारी 2025 दिसा कर्तव्य पथार प्रजासत्ताक दीस संचालनालयाच्या सांस्कृतीक मिरवणुकीत गोंयचो चित्ररथ प्रदर्शीत जातलो. फुडलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां 7:25 आयकुपाक मेळटलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.